नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. गोंय राज्यात वेलनेस ट्युरिझमचे केंद्र जावपाची पुराय ताक आसा अशें मत गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी व्यक्त केला. ते पेडण्या धारगळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत आयोजित 10व्या आयुर्वेद दिसाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हण उलयताले. आयुर्वेदाचे महत्व आता संसारभर ज्ञात आसा अशें ताणी म्हळे.
To fix 23rd September as Ayurveda Day coincides with the autumn equinox beautifully reflects Ayurveda philosophy and harmony between body, mind, spirit and environment.
केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हांणी ह्या वेळार म्हळें की आयुष विजा हील इन इंडिया अशा पद्दतीन भारताक आयुर्वेदाच्या माध्यमांतल्यान ग्लोबल वेलनेस केंद्र करपाच्या नदरेंतल्यान सरकारान काम सुरू केला.
वर्षो की यात्रा में पहली बार आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत सरकार ने आयुर्वेद दिवस को निश्चित तिथि 23 सितंबर को मनाने का निर्णय लिया है. जैसा कि हम सभी जानते हैं, इस वर्ष की थीम आयुर्वेद फॉर पीपल एंड प्लेनेट. यह हमारे उस संकल्प को दोहराता है कि आयुर्वेद केवल रोगों की चिकित्सा नहीं बल्कि जीवन और पर्यावरण दोनों के संरक्षण का विज्ञान है. यह परंपरा हमें सिखाती है कि व्यक्ति का स्वास्थ्य तभी संभव है जब प्रकृति स्वस्थ और संतुलित हो.
जाल्यार गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयुर्वेदाक आता अच्छे दिन आयल्यात अशें म्हळां. धारगळे ह्या संस्थेच्या विस्तारीकरणा खातीर आनीक सुवात दिवपाच्या प्रस्तावाचेर गोंय सरकार विचार करतली अशें आश्वासन तांणी दिलां.
10th Ayurveda Day 2025, Ayurveda for the people and Ayurveda for the planet. ये कार्यक्रम आज गोवा में हो रहा है, इसलिए मैं भारत सरकार के आयुष मंत्रालय का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ जिन्होंने इतना बड़ा आयोजन हमारे गोवा में किया. एंकर ने बोला कि दो आयुर्वेदिक डॉक्टर स्टेज पे है. मैं तो बताऊंगा कि हॉल में ऑफकोर्स 90% ऑफ द पब्लिक टूडे इज द आयुर्वेदा डॉक्टर्स. इसलिए मैं इस आयुर्वेदा डे को आपको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ.
गोंय विधानसभेच्या सभापती पदाचेर सावड्डेचो आमदार गणेश गांवकार भाजपाचो उमेदवार म्हण अधिकृतपणान जाहीर केला. गणेश गांवकारान मुखेलमंत्री प्रमोद सावंत, मंत्रीमंडळ आणि जायते आमदार हांच्या हजेरेत उमेदवारी अर्ज दाखल केलो. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार आपली प्रतिक्रिया दिली.
आज फॉर्म आम्ही स्पीकर या इलेक्शना खातीर भरला. आमच्या बरोबर ऑल टुगेदर एमजीपीचे लिडर बाब सुदीन ढवळीकर आमच्या बरोबर असतात. आमचे तिनूय इंडिपेंडंट आमदार हे आमच्या बरोबर असतात आणि आमका खात्री असा की आम्ही परत एकदा आमचे मेजॉरिटी आमचे आमदार बाब गणेश गांवकर हे सभापती जातले. परवा इलेक्शन्स असा, आम्ही नॉमिनेशन फायल करपा खातीरच आज आयले. आम्ही पुराय आमचे अलायन्स पार्टनर अलॉंग विथ द इंडिपेंडंट आम्ही युनायटेड असल्या कारणान नवीन स्पीकरचे
गोय सरकारान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला विविध सुधारणा आणि लोकां खातीर सुरू केल्ल्या नाविन्यपूर्ण उपक्रमां खातीर वट्ट 7 स्कॉच पुरस्कार मेळयल्यात. एका स्वतंत्र आणि परिणाम आधारित मूल्यांकन प्रक्रिये उपरांत हे पुरस्कार भेटयतात. हाका लागून गोयच्या प्रशासकीय कामाक राष्ट्रीय पावण्यार एक वळख मेळ्या. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 31 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25.4 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडूं येता. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमका ऐकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.